प्रकरण 54 स्मृती हाच ईश्वर. स्मृती म्हणजे आठवण. आठवण म्हणजे पूर्वी घडलेली घटना, पाहिलेला माणूस अथवा दृश्य जसंच्या तसं जाणवणं. वस्तुत दर क्षणाला काहीतरी घडत असतं. कधी आपण बोलत असतो, कधी काम करत असतो, कधी अभ्यास करत असतो, कधी वाचत असतो, मनोरंजन करून घेत असतो, अथवा नुसतेच पडलेलो अथवा झोपलेलो असतो. यात झोपेपासून ते बोलण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी देऊन जात असते. ती गोष्ट सुखकारक असेल किंवा दुःखकारक असेल, पण काहीतरी देत असते आणि आपण ती घेत असतो. रस्त्याने जात असताना समोरच घडलेला भीषण अपघात अंतःकरणात कुठंतरी खर करून जातो. विक्रीसाठी ठेवलेले फुलांचे गुच्छ अंतःकरण कुठेतरी सुखावून जातात. कधी मधुर गंध अथवा घाणेरडा वास मनावर स्वतःची मोहर उमटवून जातो. अकस्मात कानावर आलेले सहेतुक किंवा निर्हेतुक शब्द मनाला कधी जखम करतात किंवा गोड धक्काही देतात. कुठेतरी दूरवर चाललेलं संगीत कर्कश असो वा ओंगळ असो, मधुर असो, स्वतःचं अस्तित्व जरूर जाणवून देतं. कडू, खारट, तुरट, आंबट किंवा गोड अशा कुठल्याही चवीनी युक्त अथवा बेचव काहीही जिभेवर पडलं तरी प्रत्येक चव आपलं व्यक्तिमत्व आवडो वा न आवडो जिभेवर उमटविणारच. कोमल झुळकीपासून तो कठोर झंझावातापर्यंत वारा त्वचेवर आघात करणारच आणि त्वचा तो स्वीकारणारच. सर्व निसर्गाचा देणे हा स्वभावधर्म आहे आणि जे आणि जसे निसर्गाने दिले ते आणि तसेच घेणे हा कुठल्याही देहाचा स्वभावधर्म आहे. ते रोचक अथवा उग्र असेल, ग्राह्य असेल अथवा अग्राह्य असेल, त्याचं प्रमाण कमी अथवा जास्त करणं हे ज्याची त्याची बुद्धी ज्याच्या त्याच्या देह क्षमतेनुसार ठरवील हा भाग अलाहिदा. परंतु निसर्ग आणि देह तसेच देह आणि देह यांच्यात देणे घेणे हे चालवणारच आणि त्याला पर्यायही नाही, कारण ते सहज आहे. पर्याय नसलेलं देण्याघेण्याचं हे जे सहज कर्म आहे त्याला अनुभव असं म्हणतात. दर क्षणाला प्रत्येकाच्या जीवनात हे अनुभव ग्रथित होत असतात. तसंच देहाच्या प्रत्येक कणातून या अनुभवांचे प्रवाहिक चालू असतं. अनंत, अपार, असंख्य असे हे अनुभव तयार होतात आणि आत रिचवले जातात. एखाद्या खोल खड्ड्यात बारीक दगड अगणित प्रमाणात भरले जावेत तसेच हे असते. या खड्ड्यातून अगदी खोल गेलेला पाहिजे तो दगड संपूर्ण खड्डा रिता केल्याशिवाय मिळेल का? अशक्य आहे. खड्डा रिता केल्याशिवाय तर मिळणार नाहीच, परंतु रिता करूनही मिळेलच याची खात्री नाही. आणि इथेच ईश्वराचं कौतुक नाही का? अनंत अनुभवातून करीत असलेल्या कर्माशी निगडीत असा अनुभव नेमका आठवणीच्या कक्षेत आणून पोचवणं हे केवढ्या कौशल्याचं काम आहे. जेवढा खोलवर विचार करावा तेवढं अधिकच या ईश्वराचं कौतुक वाटायला लागतं. प्रत्येक कर्म करीत असताना ज्याप्रमाणे गतकर्माची स्मृती आवश्यक असते, कारण गतकर्मांच्या अनुभवावरच नवीन कर्माची कल्पकता आणि योजकता आधारलेली असते, त्याप्रमाणे त्याच वेळी नवीन कर्माचा अनुभव सातत्याने ग्रहण होत असतो आणि तो रिचवला जात असतो. म्हणजे एकाच नळीतून एकाच वेळी जाणारा आणि येणारा असे दोन प्रवाह असावेत, तसंच हे आहे. नळीत दोन प्रवाह तर अशक्य आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्याच देहात हे घडत असतं। ही जाण आणि आठवण म्हणजेच स्मृती, अक्षरशः अमृतत्वाप्रमाणे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी विविधतेने तथा एकात्मतेने अखंड कार्य करीत असते। एवढ्या सामर्थ्याने हे कार्य करणारा कोण बरे असणार? ईश्वरच नव्हे काय? सोहम हंसहा।